हरप त्यांच्यासाठी आहे जे पुरण आता खचून गेलेत, संकटांशी हरून गेलेत. तर ऐका, लक्ष लक्षावर बाकीचे बसले लावड्यावर, मनांची मळते माळ धागेत माणी एक एक ओवल्यावर, प्रगतीची गती हळूहळू जशी चालते गोगल गाय, सय्यम माती मिळते फळ वाक्य मला आपण पटलं हाय, तर मग लाक्का माला गाळगा माला नाव ना मालाच बांधा माला, श्रीमतीच्या गुरुबीत फक्त विसरू नकोस आई बापाला, डोक्यातून काढून टाकते नकारात्मकतेचा भूत, बारा भूतकर संकटाने यशाची कुल्लम कुल्ला लूट, मागुण्या भेटलं काही तर इसकोन घ्यायची ठेव धमक, वैरांच्या पण डोळ्यात खूप बुद्ध तुझ्या नावाची चमा, मारताचे तानेशाने दुर्शाने कर त्यांची बोलती पण क्षेत्रात कोणत्याचा हिमतीवर त्या तू तोडू बन, स्वप्नांची ओढ ला पूर्ण जोर होऊ दे खर्चा, जेवढा जमेल तेवढा कमी कर उपकारांचं कर्ज, आरोग्य जाऊ खचून डॅक्टेचून, चिंतेला मेहनत कसून इथेच रचून दाखव जनतेला, म्हणून भीड भावा भीड भावा भीड भावा भीड तू बनून तलवार सरळ संकटांना चीर, तू चल भीड भावा भीड भावा भीड भावा भीड तू बनून तलवार सरळ संकटांना चीर, तू चीर तू भीड तू चल भीड भावा भीड भावा भीड भावा भीड तू बनून तलवार सरळ संकटांना चीर, त्याचा वाणार न वजन जर भजन करत बसला घरात, व त्यांच्या यशो गाता ज्याने ना मिळवलं जगभरात, कर धाडस सोडाळस घे जबाबदारी जिम्मेदारी डोक्यावारी हुशारीने सुरुवात कर आजच, आज करण मी उद्या करीन परवा करीन मी थेरवा करीन असं करण मी तसं करीन, फक्त केलं तू नियोजन हालत अजून तशीच कार नाही केली अंमलबजावणी, जेवढं बोलत तेवढं करायचं नाही करायची फुकट बतावणी, सुख दुःख उतार चढाव जीवनाचा एक भाग भावा जगी सर्व सुखी असा कोण मला सांग, दिवस येतील तुझे आणशील तुला आणावेच लागतील, फिरणा स्थानाची यादी तू द्या ना माझं पण सांगशील, असंभवला संभव करण्यात जीवन संपव जिजा चंदना परीस तू स्वतः चरणाशी चमकाव, जेवढं द्यायचं तेवढं देतो नाही घ्यायची तर तुझी मर्जी, मला सांगणारा नव्हता कोणी शिकलोय अनुभवाच्या गर्दीत, म्हणून भीड भावा भीड भावा भीड भावा भीड तू बनून तलवार सरळ संकटांना चीर, तू चल भीड भावा भीड भावा भीड भावा भीड तू बनून तलवार सरळ संकटांना चीर, तू चीर तू भीड तू चल भीड भावा भीड भावा भीड भावा भीड तू चीर तू.